सुस्तेगाची 27 तारीख आमच्या सुस्तेगात दनपार ऐकोप्यांक माझा माय मोगाचा नमस्कार. हा तुमचा इश्ट फ्रँकी फर्नांडीस मेलबर्न ऑस्ट्रेलियासून तुमका ह्यो गोंयच्यो खबरो पावयता. विधानसभेची इलिसांवाची तारीख जाहीर जावचे पयली गोयात इलिसांवाची गरमी वाढत असा आणि येता त्या दिसांनी कळून येतले खंयचे पक्ष अलायन्स करतले ते आणि खंयचे उमेदवार व कॅन्डिडेट्स खंयच्या पक्षांक हेंग मारतले ते आणि वेंचणुकेन झूज मांडटले. एमजीपी आणि बीजेपी हाचे मदीं अलायन्साची भासाभास चालू असा आणि कळून आयला त्या प्रमाणे बीजेपी पक्षान एमजीपीक सुमार 5 सिटां दिल्यात. आधी एमजीपी सांगत आयले असा की ते बीजेपी पक्षा लागी अलायन्स करचे ना म्हणून. काँग्रेस पक्ष आणि एनसीपी हाचे मदीं भासाभास बी चालू असा आणि काँग्रेस पक्षान आपल्या उमेदवारांचे पहिले लिस्ट डिसेंबरच्या महिन्यात जाहीर करता म्हणून घोषणा केल्या. रेव्होल्युशनरी गोवन्स हाणे आपल्या 9 उमेदवारांचे पहिले लिस्ट जाहीर केला.
आमचो पहिलो सांत आंद्रेचो कॅन्डिडेट विरेश बोरकार, हु इज द प्रेसिडेंट ऑफ आरजी.
आमचो दुसरो जो कॅन्डिडेट असा हो प्रियोळ मतदारसंघातलो असा, प्रियोळ कॉन्स्टिट्युएन्सी. त्याचे नाव जावन असा विश्वेश नायक. आमचो थर्ड कॅन्डिडेट मयम कॉन्स्टिट्युएन्सी मिस्टर श्रीकृष्णा परब. आमचो फोर्थ कॅन्डिडेट असा कुर्चोरेम कॉन्स्टिट्युएन्सी मिस्टर आदित्य राऊत देसाय. आमचो फिफ्थ कॅन्डिडेट फ्रॉम मांद्रेम कॉन्स्टिट्युएन्सी सुनयना गावडे. आमचो सिक्स्थ कॅन्डिडेट फ्रॉम कुर्तोरी कॉन्स्टिट्युएन्सी मिस्टर रुबर्ट पेरेरा. मागीर आमचो सेवेंथ कॅन्डिडेट फ्रॉम नुवे कॉन्स्टिट्युएन्सी मिस्टर एरविन डिकोस्टा. मागीर आमचो एट्थ कॅन्डिडेट फ्रॉम कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी मिस्टर मार्सेलिनो फ्रांसिस्को गोन्साल्विस. आमचो नाइन्थ कॅन्डिडेट फ्रॉम कुकोली कॉन्स्टिट्युएन्सी मिस्टर विल्सन पीटर कार्दोजो.
ओल्ड गोवा हांगा सेंट कॅजिटन हाच्या सामकाराक वर्ल्ड हेरिटेज जाग्यार बेकायद्याशी बांधकामाचो विरोध हजारांनी गोंयकारांनी गेल्ल्या आयतराक केलो. गोंयकारांनी एक महामोर्चान भाग घेताना सरकाराक ह्या बांधकामात ताबडतोब बंद करपाक आणि मोडपाक शिटकावणी दिली. हे बांधकामात बीजेपीचे शायना एनसी आणि गोवा फॉरवर्ड हाचो मुखेली हाचो आत असा असे कळून आयला. ह्या बेकायद्याशी बांधकामा बाबतीन भारताच्या सुप्रीम कोर्टान बी केस चालू असा. ह्या सुमानात ओल्ड गोवाच्या सी कॅथेड्रल हाच्या सामकाराक गोंयच्या लोकांनी सकाळचे 8 ते सांजचे 6 पर्यंत शांतीकायेन सत्याग्रह मनोवपाक योजिला. वेली गांवचो एंथनी डिसिल्वा हाणे बी ह्या सत्याग्रहान भाग घेतलो.
द स्ट्रक्चर हॅज लॉट ऑफ इरेग्युलॅरिटीज अँड इलिगॅलिटीज अँड दिस स्ट्रक्चर हॅज कम विद इन 6 मंथ्स ड्युरिंग विच पिरियड लॉट ऑफ पीपल हॅज बीन गोईंग थ्रू द लॉ बट सिन्स दे डिड नॉट गेट जस्टिस नाउ दॅट दे हॅव कम ऑन अ हंगर स्ट्राईक indefinitely, I showed my solidarity to these people and hence how inga asais. Jala maji munni itle tasa, kitan zale te zale, pun jo illegal structure do to rasa, to illegal structure aiz monun sarko zomnir udopak zai to. Naan zalear, this will set ek wrong precedent, ek disha wrong da teli amchi. Ani aiz olda koyan zala, hi ek protected and heritage site, aiz ana zala, washa amcha sogli injured za teli. आज या क्रिस्तान धर्माच्या एक सान फ्रान्सिस शहराच्या जाग्यार झाला, व्हडल्या गोंयच्या साहेबाच्या जाग्यार झाला, फाल्यां हिंदू मुस्लिम क्रिस्तान सगळ्यांच्या जाग्यार असल्यो झगड्यो जातल्यो आणि इन दॅट देन वी वील बी आम्ही झगडोंक उत्तले हेच्या फुडे आणि दीस वील नॉट बी अ गुड आयडिया फॉर इंडिया.
सेंट सिसिलिया जावन असा पात्रोण मुजगांवकारांची. गोंयांत गांवगांवांनी हाची पारंपारीक फेस्त नोव्हेंबरच्या 22 तारखेक मोठ्या दबाजान मनयतात, चोड करून मोयरा आणि मेरसेस ह्या गावात. गेल्ल्या वर्षाक कोविड-19 हे पेंडेमिकाक लागून हे फेस्त मोठ्या दबाजान करूंक जावना, पूण ह्या वर्षाक सुमार 50 मायज मुजगांवकारांनी हे पारंपारीक मिसांत भाग घेतलो आनी सेंट सिसिलिया हाचे फेस्त मोठ्या दबाजान मनयले, सांगता फादर लेझली रेगो.
मागीर सिसिलिया पात्रोण जाण आसा म्युझिकाची आणि म्युझिककारांची, आणि या दिसा खेरीत भाषेन जायते आमचे म्युझिशियन्स मेरशे फिरगोच्यांत येतात. ह्या वर्सा सुमार 50 वदीकच म्युझिशियन्स येवन आपणाची इन्स्ट्रुमेंट्स ताणें वाजयल्यात आणि सुमार 60 वर्सां वदीकच जाली. हांगासर दर वर्सा 22 नोव्हेंबराचे म्युझिशियन येवन म्युझीक इन्स्ट्रुमेंट्स वाजयतात. सुरवातेक खंय फकत गांवचे म्युझिशियन्स येताले, आता न्हयच फकत गांवचे पूण एरूय आख्खे गोंयचे म्युझिशियन्स येतात आनी आपणाचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाजयतात. मिसा पयली आणि उपरांत मिस जातूच.
देव बरें करूं फादर लेझली रेगो. फादर लेझली जावन आसा पॅरिश प्रिस्ट सेंट जोजफ इगोर्जीचो सिरोडा हांगा आनी डीन पोंडा डिनरी हाचो. तर आयकोप्यानो त्यो जावन आसले आमचे सुसेगाद दनपार कोंकणींतल्यान खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळुया दुसऱ्या सोमारांत ते मेरेन मोग आसून दी.
घेऊन वडील आमचे खूय रोजार कोरी एगोरजेची गाठी वाचतो कोर बावार्थान कोत्ताले आय मोरी या तेंपार सोगलेंच मुदार जालां नोदोर मारून तूं पळे तोरी तेंच कोत्ताना आतांचे भुरगे म्हणोंक नकोत न मान मोरी आय मोरी जावचे आदी सोगले घरा येताले ल्हान जावं वडिलांक रेस्पेद मानूय दिताले जेवणाचो वेळटो जातकूच खंय सांगातान बसोन ते जेवताले तेच पासत आदले गोराबे सोदां सुखी आमकां दिसताले केन्नाच कोणाकूच जावचो नासूर खरेंच म्हाक जेजूक कुर्सार पयतर खरेंच आमकां तो सुट्टालो जोर निमण्या शुक्राराक तूं पेज्यो म्हूण आतांच्या भुरग्यांक तूं सांगशी तर हॉटेलांनी बिरयाणी खाता धाकटो 12 वर्सांचो पोर कुमसार जायी दूख तें दवरून आमच्या काळजान जेजूचें नांव तोंडार घेवन कुमियांव घेताले बावाडतान मिसो जाना आतांचे भुरगे खबरो मारतात ये गोरजे बायल्यान तेवूय येवन कुमियांव घेतात कुमियांव जाल्ल्या पोरी फोकान फोणार मीस ते चलताना वडील आसलेले दोळो दवरून एगोरजे नामी उलोयत तर पयताले दोळे व्हडले करून आतां एगोरजे बायल्यान बसता त्या भुरग्यांक पयिश्टा विचारून म्हणटात मीस आयकोंक बेजार येता टायमपास कोत्तात खबरो मारून आयताराक देवाक पेट्टा ये गोरजेन वसोन मीस जाताना कित्याक आसता ये गोरजे बायल्यान बसोन एकूच वर तूं देवाक भेटून ये गोरजेन राव मिसार दवरून मन दाखय ये गोरजेन वेताय म्हूण फकत देवाच्या स्मोगाक लागोन
भुरगे नासले आमका गारा रूज वाट पडोंक देवाक रोजार कोरी भुरग्यांक आशेली हांव दुकेस पयतोस घोरकार म्हाका वेंगेन दोरी
दोतोर वखदां केली सोगली निरफळ जाली रोडटा चिंतोरी काळीज आमचें रोडलें भुरगें आमकां जावचें ना दोतोरान सांग तोरी पोसको पूत पोसलो घराचो पेटोंक दिवो
इनोसेंट धाकटो भुरगो मामी डॅडी म्हणून आमच्या गोपान केवो
भुरग्याच्या मोगाची
उसक्या पुता उद्देशी गारां सुख संतोष आमकां जालो फावो
क्लासीन पयलो येतालो पुताचे खुशाल कायेन सुखी नोशिबान
पुतेसीक पडलो संतोष आमचो वाडलो दोगांयच्या काळजान
पोसको पूत पोसलोलो देखून घरार बेसांव आमच्या गातलें देवान एसेसीक पयलो आयलो खरेंच भोगली खुशाल काय
गोंया पयलो आयलो देखून सांगोंक आपल्या मोटरसायकल जाय
पुताची खुशाल काय दोळ्याचेर आयली साय
खोशी करून पुताची मोटरसायकल घेता म्हटलें बिये नाकाय मोटरसायकल घेतला खोशेन बरोवन आमी गंगा कोयतालो सकाळ फुडें उठोन मोटरसायकल घेवन कॉलेजीक वेतालो
कॉलेजीक वेताना मोटरसायकलीचो पुताक एक्सिडेंट जालो मोगान प्रेजेंट दिलो एक्सिडेंट जावन पूत संवसाराक वतलो पुताक खुशाल करून आमी मागता तें दिलें
मोटरसायकल दिली आतां रोडटा चिंतून कितें केलें
बोल्लेलें आमचें घर रोडटांव रितें जालें
बरें चिंतूंक ना देखून देवान मिस्ता सुख चोरून वेलें
फाटी बोमाय mare ca rup siuc zalo. Au cit bombe blas corun, kit le munis darun, boma e kit los loc melo. Dormac begun munciani, o mare ca rup siuc gelo. Muslimunon covottori, Hindu top tale suri, bomai loc bielolo. Kitlos musulman loc to, diwan Hindu loca, omui ce chargele surun. Ik muslim avui, utak saba utali, karan bitur bon kurun. Utakis kolak darinasti, ragan Hindu marit mun. Souda war santo aslo, nove klasin shiktalo, asli puta chechitu. Cea cristau loca Hindu locuri nas lecai Puta cea atar cuis Pitar curun getlo Upai nas loti ce tai Atacer curis cactoro Putan garat lobai ergat lopai Put musulman ortolo, toru yatar kuris kallo, puta che chintali timai. Baravi pas kurun kurun, sirvisek putito ticho, saudi ere biagero. Amar chekta che nam hoina, vitaler tu kiristam, kristam, musulman mun sangtalo. Ata cer curis chitea, muslim loc vitar cotalo. Dormanto musulman mun, ramadana cupas corun, puttito nomas portalo. Muslim taka dubau tale, putito kristan zalamun. Sukrarato nomas zatos, torea musulmanani, putak ticha velo durun. Atar kurisas lotoa, putato uru elokatru. Atna son sirvis zaina, puta tai upaya sokna, indiektani dilo darun. Ek mot uzar kurun kurun, hindu marit mun chitun, atar kuris kallolo biwon. Musulmanani ragan ragan, atta zokatolo uya, awo isus katta babri rodon. Dormat vengun kitea kami, visotat sangat munis von. Dorm konak jewon dita, munis white rostean veta, poko dormakus lagon.
ये राती बोरो इलेले मेवता सो गोड़ाना कोस्ट कोर देव बेसाऊं गातल्या वीरेत केन्ना राव चोना मोळबा कातलाऊं दिसता खोरे कुंडोनू यात पावोना दुसऱ्या खुशाल पोयतो चापल्या कुणे म्हणून पावोना संसार मोजो करून कुवेट कामांक गेलो हांव कुवेट पावतो सिर्वीस नासली बोगो फुगासांव इंटरव्यूवाक वेता तेन्ना सगल्या सांताचे घेयना शेकी सिर्वीस मेवली म्हाका देवान घातले बेसांव सिर्वीस म्हाका केली फावो मेवता त्या पागारान पेटयलो गोचो दिवो फामिलीक मोजे कुवेट वेली सगल्याक टिकेट आमकां मेवो दुसऱ्याक शिणो ना म्हणटा म्हाकाच मोजो लागलो दवो कुवेट म्हाका मीग मेवलो सांगो बेकार आसा म्हूण सो म्हयने जाले बेजार जाला म्हूणो सिर्वी सोदून हांव इंदियेक येवपाचो आसलो म्हज्या मॅनेजराक विचारून टॅम्पररी एकाच म्हयन्यान आयलो ताका म्हज्या लुग्रार दवरून दिसा कामाक हांव गेलो वेतूस गोंयांतान तूं सिर्वीसेक नाका म्हणून आमकां सांगले मॅनेजरान थोड्या पागाराक काम कोत्ता म्हूण तांकां खंय सांगले ते आमी घान गोरजे कामी गाकादार दिल्लो ताणें केले चिकान दोरमामकां शिकयता गोरजेऊन तांक पावचे म्हणून गोरजे कामी गाकादार दिल्लो विसरलो मुनीसपण नशिबाक रोडटा कुवेट सोडून दाबोली एअरपोर्टार पावन बेकार आसा सिर्वी सोदता सिर्वीस म्हाका दीत कोण चिती तोरी एक सोपन वेळ केन्ना आमचो गात घेतलो तो घेना आमकां सांगोन
दोन दिसारान रावक योक ना कोण एके सावळे पुरी सांगा थाकामच्या आसता ते दारून मन इजिप्शियन फामील ती सो भुरगीं तांकां आसली बापूय बारीन काम कोरी सांगाताक बारीन रावताली इस्कोलाची रोजा पोट्टो गांवगारा इजिप्त वेताली सुटी सोंपतो कोर माय पाय भुरगीं बारीन येताली जीप सुटी रास्ताना कंपनीन पायक फोन केलो अर्जंट कामाक लागोन इजिप्तान बारीन ताका खूंय आपयलोलो एक सुरो गोरकार वेता म्हूण ते आवयचो जीव बी येलो सो भुरग्यांक तांच्या माय पायी जीप दवरून खूंय बारीन आयलो माय पाय बारीन भुरगीं जी मोजीन हॉलिडे सादताली हुस्क्यान भुरग्यांच्या माय पाय भुरग्यांक फोन कोत्ताली गर्लफेर फ्लायटान बसोन भुरगीं बारीन येताली माय पाय भुरग्यांची एरपोर्टार बसोन भुरग्यांक वेंगूंक रावताली फ्लायटो देंवता म्हूण एरपोर्टार एनावंस केलेले आवची तुजो पॅटर्न गर्लफेर तें फ्लायट पडटाना दिसताले भुरगीं प्लेनान आसलेली पळोवन मायक पाय कितें बोगले बारींचे दिनार जोडूंक गेलेली म्हणटा सोगले सोंपले पिशी जावन ती माय रोडटा कितें केलें काय देवान देवान दिल्ली सोव भुरगीं कोबार एकास्मिनोटान देवाचो गुड्डे उजाणा मोरोन नामच्यातान सोगलेस पॅसेंजर गिरासले मोरनान सायबा गे तुझ्या गोपान
मोगान चोलोंग आदावांग दाल लोलो
आसलो जिविताचे पावडे एक मोतीनू चोडलोलो दादलो तो बापूय आमकां उंच काडून कोरवोतान कोडलोलो तो पाय
वडील गाराचो
राबो सांबावताय कोस तुजे पाय विसरोंक नेजो तो
पायस
काडून मोगाच्या पाय गांवता तुजो रोखताची भुरगीं सांबा कोत्ता भुरग्याचो
तोरूय तो पाय कित्या गाजिया भुरग्यांक हो विचार आमचो
तोर एक देवान रोसवी आदावाची बोर काडून तिचोच तरी संसार जोणेक लेखदा पयता भुरग्याक जोल्मान हाडून
जबाबदारीन आमकां वाडयता भुरग्याक आपल्या रस्त्यार दिना सोडून मांय घोर सांबावता घाराची पाडां सोजमी काईन गोट करून ती माय
तुझी आनी माझी
उपकारी तीजो आयलाय देखून तीजे सोवे जोल्मोन ती माय
देवीचे गुणाची
उसव्यान सांबावता मोगान वाडोयता दुदांची पोन रोखताक दूख जाल्यार रोखडीच ती येता दावन
तोरूय ते माय काजी लागताय विसरोन मुनीस पोन
आमी तांचो आदार घेता भुरगीं आपल्या पांयाचे रुबी जातो तांचो उपकार विसोता माय पाय
सदां मोतिंदो
भुरगीं पय कोसली जोर माय पाय नासली तो नासलो जोल्मान
मोगान
वाडोयता रस्तो दाखोयता तूं आसताना उपकार विसोताय उजा कर तुजें गिन्यान
भुरगीं आसताना सांगात माय पाय कित्याक आशिला
Thank you. घरांनी पळत जाल्या जनवरां हाडून पोसता भुरग्यां पोरी मोग कोत्ता ती कितली मोगाळ आसता दोगमा कोळे एकल्यान पोसले एकूच पिंजऱ्यान जियेता दिसूय बोर गांवान भोंवन दोनियाच्या पिंजऱ्यान येता पिंजऱ्यान राव दोगांयकूय जेवण एकेच पोशेन मेवो वाटून जेवताले मोय मोगान भोव झगडो नासलेले दोगूय सांगातान केवो एकामेकाचो सोडी नासले तांचो एक वट आसा म्हूण कवो कसलेच त्रास तांकां नासले पिंजऱ्यान सगलें सुख जाल्लें पावो एक पिंपळ आसलो पिंपळाचेर ते केवताना एकलो माकोड पडोन मोत्ता दुसऱ्या माकडा की ते बोगले ना दोनियान सामादी बांदली माकोड म्हणून सोडलो ना दुसरो माकोड सांगा त्या रोडो जेवण दिल्यार पासून जेवलो ना भायर वेता वचोन इश्टाच्या फोंडाचो उमाव घेता सांगातान केवताले आयज एकलोच कोटा पिंपळाचेर तान उडकी मारून तो जीव दिता जनवरां जाऊन पोया माकोड सांगतान कोचे जियेता सांगा ताका आसोंक जाय म्हूण ते तुके जावन दोनी ताका पुत्ता चिंतल्यार त्या माकडांचो सांगोंक जायना उतरांनी पयलो माकोड उपरांताचो मुनीस जालो सांगला सायंटिस्टांनी माकडाचो मुनीस जातूत रूप बदलता वायट कोरण्यांनी रोखताक जिवेशी मात्ता पयला मोज्या दोळ्यांनी चो इश्टा मोतीन उगडास दवर तुजोय मोग कोत्ता तसोच तूं पेल्या चोय कोर माकडाच्यान मोगान बोंग जाता तोर गिनियानाचो मुनीस कित्याक बदलता कोर पेल्याक बरें करशी बरें मेवता हें गोड तुज्या मनान दर फोर्स आसा म्हणोन रोखतान करचो न्हय दुसऱ्याचो वालोर Vitacea Doria Nanca, asta subti botti, nu și batle, tu ca meu tele, mai poți să undeva pe doi vaschi, patchea pas un boxone asta, sau to noi gasti. Don orsa ni goia ai lo, amic sirvis corun galfan, pontra disa ni cazar zalo, duru morun orran. Sutiena era la ong zau cena, otong zai muno e ca muina, kite curce no go aslo, vitarieta alet monan. Baile capon zorun gelea, kite cu tolo baile tomoc, apna sove une zalea. Citle tane goia sirvis corun, aponuț goia raulea. Goia aslear disti portele, baldusrea dadlea, bari bohulea. Eke private companin, taca sirvis corci porta. Zato cot burghea s-o fai, gara s-o despes oata. Ja pagaran despes zaina, bail goa la hizo gosta. Mui cean duru actoro aslo, coclarat marun rosta. Sorun vele, galfan sirvis cota cazar zaleli, rotta cintun, chite chele. Rectancea e clobira la grao, tacea te mogan polere. Urghea covacea garandorun, tacea barabor, bolon ghele. Baile somo pune zaitmun, posto galfan o tocna. Duru zaia sle de cun bailen, mogaci cheli focana. Găpana slear bail pus rea bari buteli, e citu cu tut carona. Nu și batle bucu cu zai, te conan tu conan.
Casa Galilei एक भुर्ग्यांक जुलूम दिवन घरान खुशाल आसलेली भुर्ग्याक गोवाक सोडून दिल्या गांवान कोबर गाजलेली
बिवो पेटो आवय बापुय बुर्ग्याक जन्मान हाडटा संसारान मुनीस करून पावसान दिसता तसोच वतान पडटा भुरग्याक आपल्या इस्कॉलाक धाडटा इस्कॉलांनी वेगळेंच घडटा दिवंडी गांवची फामील भुरग्याचे टिचरीक शिराप सोडटा अनिल बाबूलाल जेन 13 वर्सांचो देख पुता मोदलो पूत भिवंडी रावतालो शिकपान कुंयतो हुशार आसलो हिंदी मिडियम चाचा नेहरू इस्कॉलान शिकतालो दिनात काकुल दारसी हिस्ट्री सब्जेक्ट शिकोक येतालो भुरगीं चुकी सां पडल्यार भुरग्याक वो टिचर सोजा दितालो टिचर सगळोच रागान बोललो फाटी फुडे चिंतूक ना रागान अनिलाक परत मारलो टिचरपणा जो कायदो केलो पूण परिणाम कितें जालो मारान ताचो दावोकान सगळो सुजन रोखान किनेलो भुरग्याचो कान पळोवन गोरची बियेनी कितें करचें नको आसली फॅमिली डॉक्टरा सोरशी घेवन गेली सरकारी हॉस्पिटलान वचात दोतोरान सांगली हॉस्पिटलान दोतोर नासलो देखून ती बाबडी पोती आयली दुसऱ्या दिसाक वेतेली मनान तांच्या चिंतून आसली उपाय करून केईएम हॉस्पिटलान वेलो केस्ताची चड सिरियस आसली भुरग्याक चालवा घरात फामील रोड फकत तांच्या अनिलाचे चिंतून सकाळच्या 11 वरार अनिल बाबडो गेलो संसार सोडून देख बावा मोदलो कोसळ्ळो गाराचो भुरग्याक वाडोयता माय पाय पोटाची मारून खुशालजी येताली गारान आसले सुताक रोडटात माय पाय काळजान दोरून भुरग्याक सुदरांक मारलोलो कांय सोज मना कोणाची जाली इस्कॉलाक धाडून पुता माय पाय रोडटात गारार पडलो काडू
पोयले